आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज दिल्ली लखपती बिटिया योजनेचा शुभारंभ. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॅनडाचे राष्ट्राध्यक्ष मार्क कार्नी यांच्यात आज शिष्टमंडळस्तरीय चर्चा. इराणविरुद्ध अमेरिका इस्रायलच्या संयुक्त कारवाया सुरूच. आणि T20 विश्वकरंडक स्पर्धेत भारताची उपांत्य फेरीत धडक. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दिल्ली लखपती बिटिया योजनेचा आज शुभारंभ होणार आहे. सध्याच्या लाडली योजनेचं नामांतर आणि विस्तार या योजनेमध्ये करण्यात आला आहे. नव्या योजनेची आर्थिक आणि दृष्टिकोन दोन्ही स्तरावर व्याप्ती वाढवण्यात आली असून त्याचा लाभ 1,20,000 रुपयांपेक्षा अधिक वार्षिक वेतन नसलेल्या आणि 3 वर्षांपासून दिल्लीत रहिवासी असलेल्या कुटुंबांना होणार असल्याची माहिती दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. पूर्वीच्या तरतुदीनुसार रुग्णालयात जन्म झालेल्या पात्र मुलीसाठी 11,000 आणि घरी प्रसूती झाल्यास 10,000 रुपये खात्यात जमा होत असत. तसंच इयत्ता पहिलीपासून महत्वाच्या शैक्षणिक टप्प्यांसाठी प्रत्येकी 5,000 रुपये जमा केले जात होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॅनडाचे राष्ट्राध्यक्ष मार्क कार्नी यांच्या दरम्यान दिल्लीत आज शिष्टमंडळस्तरीय चर्चा होणार आहे. उभय देशांच्या धोरणात्मक भागीदारीचा सर्वंकष आढावा दोन्ही नेते घेतील. तसंच सध्या व्यापार आणि गुंतवणूक, ऊर्जा, महत्वाची खनिजं, कृषी, शिक्षण, संशोधन आणि नवोन्मेष यांसह परस्पर लोकसंपर्क या प्रमुख सहकार्य क्षेत्रांचा ते आढावा घेतील. उभय नेते आज दुपारी होणाऱ्या भारत कॅनडा मुख्य कार्यकारी अधिकारी समितीला देखील उपस्थित राहणार आहेत. भारत कॅनडा द्विपक्षीय संबंधांचं सामान्यीकरण करण्याच्या महत्वाच्या टप्प्यावर ही भेट होत असल्याचं आकाशवाणीच्या वार्ताहरानं कळवलं आहे. दोन्ही नेत्यांनी परस्पर चिंतेच्या बाबी, संवेदनशीलता, आंतरलोक संबंध आणि वाढती आर्थिक पूरकता यांवर आधारित रचनात्मक आणि संतुलित भागीदारी पुढे नेण्याचं मान्य केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्ली निवासस्थानी त्यांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षाविषयक मंत्रिमंडळ समितीची बैठक काल झाली. यामध्ये गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन सहभागी झाले होते. इराण, इस्रायल, अमेरिका यांच्या वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा आणि धोरणात्मक बाबींवर बैठकीत चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांच्याशी आखाती प्रदेशातल्या परिस्थितीबाबत काल संवाद साधला. समाज माध्यमांवर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सद्यस्थितीविषयी चिंता व्यक्त करताना सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यावर भर दिला. युद्ध लवकर संपवण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. युएईवर केलेल्या हल्ल्यांचा मोदींनी तीव्र निषेध करताना या हल्ल्यात झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला. या कठीण काळात भारत युएई समवेत एकजुटीनं उभा असल्याचं सांगून अमिरातीतील भारतीय समुदायाची काळजी घेतल्याबद्दल त्यांनी राष्ट्राध्यक्षांचे आभार मानले. मोदींनी समाज माध्यमांवरून लिहिलेल्या संदेशात प्रदेशातील तणाव कमी करून प्रादेशिक शांतता, सुरक्षा आणि स्थिरतेला भारताचा कायम पाठिंबा असेल असं नमूद केलं आहे. दरम्यान युएईनं तेहरानमधील आपला दूतावास बंद करण्याची घोषणा केली असून तिथल्या राजदूतांना मायदेशी परत बोलवण्याची घोषणा केली आहे. आखाती प्रदेशातल्या युद्धसंघर्षाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाअंतर्गत प्रवास सहाय्यता नियंत्रण कक्षाकडून हवाई प्रवाशांच्या तक्रारी आणि शंकांचं निरसन सक्रियतेनं केलं जात आहे. मंत्रालयानं समाज माध्यमांवरील संदेशात दिलेल्या माहितीनुसार नियंत्रण कक्षानं आतापर्यंत 411 प्रवाशांच्या तक्रारींचं निराकरण केलं आहे. या प्रवाशांच्या तक्रारीचं बारकाईनं निरीक्षण करून त्याचं निराकरण करण्यासाठी प्राधान्य दिलं जात असल्याचंही मंत्रालयानं नमूद केलं आहे. प्रवाशांना मदतीसाठी भारतीय दूतावासांनी जारी केलेल्या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन केलं आहे. प्रवासी मंत्रालयाच्या अधिकृत समाज माध्यम मंचांवर एअर सेवा पोर्टलद्वारे किंवा 011-24-60-42-83 आणि 011-24-63-29-87 या हेल्पलाईन क्रमांकावर मदतीसाठी संपर्क साधता येईल. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. इराणविरुद्धच्या अमेरिकेच्या कारवाईत अमेरिकेचे 3 सैनिक ठार झाले तर 5 जण गंभीर जखमी झाले असल्याचं अमेरिकन सैन्यानं म्हटलं आहे. सेंट्रल कमांडनं ऑपरेशन एपिक फिरूचा भाग म्हणून इतर अनेक सैनिक जखमी झाले असल्याचं सांगून ते लवकरच कर्तव्यावर पुन्हा रुजू होतील असंही म्हटलं आहे. अमेरिकेच्या लष्करानं इराणवर केलेल्या हल्ल्यात इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सचे मुख्यालय उद्ध्वस्त केल्याची पुष्टी केली आहे. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं दिलेल्या निवेदनामध्ये या कारवाईचं वर्णन सापाला ठेचणं असं केलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन लष्करानं इराणची 9 नौदल जहाजं नष्ट केल्याचं सांगून उर्वरित नौदल जहाजांचा पाठलाग केला जात असून लवकरच त्यांना जलसमाधी दिली जाईल असं म्हटलं आहे. तर इस्रायलच्या लष्करानं इराणच्या गुप्तचर मुख्यालय, हवाई दल कमांड केंद्र, अंतर्गत सुरक्षा मुख्यालयांसह डझनभर इराणी लष्करी कमांड सेंटरवर हल्ला केल्याचं वृत्त आहे. इस्रायलकडून देण्यात आलेल्या निवेदनानुसार इराणच्या कमांड अँड कंट्रोल क्षमतेला धक्का बसला असून महत्वाच्या सुविधांमधील कर्मचारीही मृत्यूमुखी पडले आहेत असं म्हटलं आहे. खोमेनी यांच्या मृत्यूनंतर कालही अमेरिका इस्रायलच्या संयुक्त कारवाया सुरुच होत्या. दरम्यान खोमेनी यांच्या हत्येनंतर इराणचे ज्येष्ठ धर्मगुरू आयातुल्ला अली रेझा अराफी देशाचे अंतरिम सर्वोच्च नेते म्हणून काम पाहणार आहेत. इराणच्या संविधानातील कलम 111 नुसार आपत्कालीन नेतृत्व व्यवस्था सुरू झाल्यानं 3 सदस्यीय आंतरिक नेतृत्व परिषद कारभार पाहणार असून अराफी परिषदेचे न्यायतज्ञ सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनी या 3 देशांच्या नेत्यांनी इराणचा क्षेपणास्त्र हल्ला अविवेकी आणि तारतम्य न बाळगता केल्याचं म्हटलं आहे. युरोपियन महासंघातील या 3 महत्वाच्या देशांनी संयुक्त निवेदनात अमेरिकेला पाठिंबा दिला असून इराणच्या हल्ल्यानंतर या प्रदेशातील हिताचं रक्षण करण्यासाठी पावलं उचलण्यास तयार असल्याचं म्हटलं आहे. यासंदर्भात अमेरिका आणि मित्र राष्ट्रांसमवेत एकत्रित काम करण्याचीही सहमती या निवेदनात दर्शवली आहे. ब्रिटनचे पंतप्रधान केअर स्टार्मर यांनी चित्रफित संदेशाद्वारे इराणी क्षेपणास्त्र हल्ल्याविरुद्ध बचावासाठी ब्रिटिश तळांचा वापर करण्याची परवानगी अमेरिकेला दिली आहे. आखातातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. आशियातील ऊर्जा बाजारात कच्च्या आणि लाईट स्वीट तेलामध्ये 10% अधिक वाढ झाल्याची नोंद आहे. उत्तर प्रदेशमध्ये वाराणसीच्या सुजाबाद डोमारी भागात काल वृक्षारोपण मोहिमेदरम्यान स्थानिकांनी 1 तासात सुमारे 2.5 लाख रोपं लावली, त्यामुळे चीनच्या नावावरचा विक्रम मोडीत निघाला आहे. यावेळी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे न्यायाधीश ऋषीनाथ यांच्या हस्ते महापौर अशोक कुमार आणि महापालिका आयुक्त हिमांशु नागपाल यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. चीनमधील हेनान प्रांतात 2018 एकाच वेळी 1.5 लाख रोपे लावण्याचा विक्रम नोंदवण्यात आला होता. डोमारीच्या वृक्षारोपण मोहिमेत ड्रोन कॅमेरा आणि आधुनिक डिजिटल मोजणी प्रणालीद्वारे पडताळणी केल्यानंतर नव्या विक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. एफआयएच विश्वकरंडक 2026 पात्रता फेरीसाठी भारतीय महिला हॉकी संघ काल हैदराबाद इथं दाखल झाला. बंगळुरूतील महिनाभराचं सराव शिबीर पूर्ण करून संघ इथं आला आहे. येत्या 8 मार्च ते 14 मार्चपर्यंत ही पात्रता फेरी होणार आहे. भारताचा समावेश ब गटात झाला असून भारताचा पहिला सामना 8 मार्च रोजी उरुग्वे विरुद्ध होणार आहे. क्रिकेट टी20 विश्वकरंडकाच्या सुपर 8 सामन्यात काल भारतानं वेस्ट इंडिजला नमवून उपांत्य फेरीत धडक मारली. अत्यंत चुरशीच्या या सामन्यात वेस्ट इंडिजनं दिलेलं 195 धावांचं आव्हान भारतानं 4 चेंडू राखून पार केलं. उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी भारताला हा सामना जिंकणं अत्यावश्यक होतं. भारतानं काल नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं. वेस्ट इंडिजनं 20 षटकात 4 गड्यांच्या मोबदल्यात 195 धावा केल्या. जसप्रीत बुमराहनं 2 बळी मिळवले. भारताच्या संजू सॅमसननं केलेल्या नाबाद 97 धावा निर्णायक ठरल्या. त्याला सामनावीर घोषित करण्यात आलं. भारताचा उपांत्य फेरीचा सामना 5 तारखेला गुरुवारी इंग्लंडबरोबर मुंबईत होणार आहे. उपांत्य फेरीचा दुसरा सामना दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज दिल्ली लखपती बिटिया योजनेचा शुभारंभ. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॅनडाचे राष्ट्राध्यक्ष मार्क कार्नी यांच्यात आज शिष्टमंडळस्तरीय चर्चा. इराणविरुद्ध अमेरिका इस्रायलच्या संयुक्त कारवाया सुरुच. आणि टी20 विश्वकरंडक स्पर्धेत भारताची उपांत्य फेरीत धडक. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.